यिर्मयाह अध्याय 20. इम्मेराचा मुलगा पशहूर याजक, जो परमेश्वराच्या मंदिरातील तो मुख्य अधिकारी होता, त्याने यिर्मयाने परमेश्वराच्या मंदिरात केलेले भविष्य सांगताना ऐकले. म्हणून पशहूराने यिर्मयाह संदिष्टाला मारले व परमेश्वराच्या मंदिरात बन्यामनच्या वरच्या प्रवेशद्वाराच्या खोड्यात त्यास घातले. दुसऱ्या दिवशी पशहूराने यिर्मयाहला खोड्यातून मोकळे केले, तेव्हा यिर्मयाह पशहूराला म्हणाला, तुझ्या परमेश्वराने ठेवलेले नाव पशहूर नाही तर मागोर मिसाबी प्रत्येक बाजूला भय असे आहे, कारण परमेश्वर असे बोललं आहे, तू आपणाला व आपल्या सर्व जे तुझ्यावर प्रेम करतात त्यांना भय असा होशील, कारण तुझा त्यांना तू आपल्या डोळ्यासमोर शत्रूंच्या तलवारीने पडताना पाहशील. मी सर्व यहुदाला बाबेलच्या राजाच्या हाती देईन, तो त्यांना बाबेल देशात घेऊन जाईल आणि त्यांना तलवारीने कापून काढीन. मी त्यांना या नगरीचे सर्व धन व त्याचे सर्व मिळकत व त्याच्या सर्व द्रव्ये देईन, म्हणजे यहुदाच्या राजाचे सर्व द्रव्ये मी त्यांच्या शत्रूंच्या हाती देईन आणि ते ती लुटतील आणि ते ती घेऊन बाबेलास जातील. पण पशहूर तू आणि तुझ्या घरातील सर्व लोकास कैद करून नेतील आणि तू बाबेलास जाऊन मरशील आणि तेथे तुला व तुझ्यावर प्रेम करणारे ज्यांना तू खोटे भविष्य सांगितले त्यांनाही पुरतील. परमेश्वरा, तू मला वळवले आणि मी खरंच वळलो. तू माझ्यापेक्षा सामर्थ्य असल्याने तू जिंकलास. मी हसण्याचे कारण ठरलो आहे. माझा प्रत्येक दिवस चेष्टेने भरलेला असतो, कारण जेव्हा मी बोललो तेव्हा मी ओरडलो. मी हिंसा आणि विध्वंसक याबद्दल आरडाओरड करतो, कारण परमेश्वराचे वचन सारा दिवस माझ्यासाठी निंदा व उपवास असे करण्यात आले आहे. जर मी असे बोललो, मी परमेश्वराबद्दल आता यापुढे विचार करणार नाही. मी त्याचे नाव यापुढे घोषित करणार नाही, पण त्याचे वचन माझ्या हृदयात माझ्या हाडात आग असल्यासारखे होते. म्हणून मी ते समाविष्ट करण्यास संघर्ष करतो, परंतु मी त्यामध्ये सक्षम होत नाही. मी बऱ्याच लोकांकडून दहशतवादी अफवा ऐकले आहेत. तक्रार करणे आवश्यक आहे. माझ्याजवळ असणारा प्रत्येक जण मला पाडण्यास टपला आहे. कदाचित त्यास फसवले जाऊ शकते, तेव्हा आपण त्यास पराभूत करू आणि त्याचा सूड घेऊ. पण परमेश्वर माझ्यासोबत बलवान सैनिकाप्रमाणे आहे, म्हणून जे माझा पाठलाग करणारे ते पडतील, ते मला पराभूत करणार नाहीत. ते अतिशय लाजवले जातील, कारण ते त्यामध्ये यशस्वी झाले नाहीत. कधी न विसरली जाणारी अशी त्यांची सर्वकाळीक अप्रतिष्ठा होईल. पण तू सनादेश परमेश्वर, जो धार्मिकांची पारख करणाऱ्या, अंतर्याम हृदय पाहणाऱ्या, तर मग आता त्यांच्यावर तुझा सूड उगवताना मला पाहू दे, कारण तुझ्यासमोर मी आपला वाद प्रगट केला आहे. परमेश्वराचे स्तवन करा, परमेश्वराची स्तुती करा, कारण त्यांनी खिन्न झालेल्या व्यक्तीचा जीव दुष्टांच्या हातातून सोडवला आहे. मी जन्मलो तो दिवस शापित असो. ज्या दिवशी मी आईच्या पोटी जन्म घेतला तो दिवस आशीर्वादित न हो. तुम्हास मुलगा झाला असे बोलून माझ्या जन्माची बातमी माझ्या वडिलांना देऊन त्यांना आनंदी करणारा मनुष्य शापित असो. परमेश्वराने दया न दाखवता नाश केलेल्या शहरांसारखा तो मनुष्य हो. तो सकाळी मदतीचा शब्द आणि दुपारी युद्धाची गदारोळ ऐको, कारण त्याने मला उदरातच मारून टाकले नाही. कारण आशाने माझी आई माझी कबर झाली असती व तिचे गर्भस्थान सगर्भ राहिले असते. मी फक्त क्लेश व दुःख पाहिले आणि जीवन नामुष्की याकरताच गर्भस्थानातून बाहेर का निघालो.